पहिला इतिहास अध्याय 18। यानंतर दाविदाने पलिष्ट्यास मार देऊन अंकित केले आणि गत व त्याच्या आसपासचे गाव पलिष्ट्यांच्या हातून काढून घेतले। मग त्याने मवाबास मार दिला आणि मवाबी दाविदाचे अंकित होऊन त्यास करभार देऊ लागले। सोबाचा राजा हदरेजर महानद फरात याजवळील आपली सत्ता स्थापित करावयास जात असता दाविदाने त्याचा मोड केला। दाविदाने त्याजपासून 1000 रथ, 7000 स्वार व 20000 पायदळ हस्तगत केले। रथांच्या सर्व घोड्यांच्या शिरा दाविदाने तोडिल्या, मात्र त्यातून 100 रथांचे घोडे राखून ठेविले। दिमिश्क येथील अरामी लोक सोबाचा राजा हदरेजर याला कुमक करावयास आले तेव्हा दाविदाने त्यातल्या 22000 लोकांचा संहार केला। मग दाविदाने दिमिश्काच्या आसमंतातील आराम प्रांतात ठाणी बसविली। आरामी दाविदाचे अंकित होऊन त्यास करभार देऊ लागले। जिकडे जिकडे दाविद जाई तिकडे तिकडे परमेश्वर त्यास यश देई। हदरेजर राजाच्या सेवकांजवळ सोन्याच्या ढाली होत्या, त्या दाविदाने घेऊन यरुश्लेमास आणल्या। हदरेजर याची तिबत व कून ही नगरे होती, तेथून दाविदाने पुष्कळ पितळ आणले। त्यापासूनच पुढे सलमोनाने गंगाळसागर खांब व पितळी पात्रे केली। दाविदाने हदरेजराची सारी सेना मारिली हे हमाथाचा राजा तोवू याच्या कानावर गेले। दाविदाने हदरेजराशी युद्ध करून त्याचा मोड केला होता, म्हणून तोवू राजाने दाविद राजाचे क्षेमकुशल विचारण्यास व त्याचे अभिनंदन करण्यास आपला पुत्र हदोराम याला त्याजकडे पाठविले, कारण हदरेजर व तोवू यांच्या लढाया होत असत। हदरोमाने बरोबर हर तऱ्हेची सोन्या रुपयाची व पितळेची पात्रे आणली। सर्व जिंकलेल्या राष्ट्रातून आणलेल्या सोन्या चांदीबरोबर ही पात्रे दाविद राजाने परमेश्वराला समर्पिली। अदोमी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी व अमालेकी या सर्वापासून ही लूट आणली होती। सरुवेचा पुत्र अभिषय याने क्षार खोऱ्यात 18000 अदोम्यास मार दिला। त्याने अदोमात शिपायांची ठाणी बसविली आणि सर्व अदोमी लोक दाविदाचे अंकित झाले। दाविद जेथे गेला तेथे परमेश्वराने त्यास यश दिले। दाविदाने सर्व इस्रायलावर राज्य केले। तो आपल्या सर्व प्रजेशी न्यायाने व धर्माने वर्ते। त्याचा मुख्य सेनापती सरुवेचा पुत्र यवाब हा होता व त्याचा अकबार नवीस अहिलुदाचा पुत्र यहोशाफाट हा होता। अहिटूबाचा पुत्र सादोक आणि अब्याथाराचा पुत्र अभिमलेक हे याजक होते। शवूशा हा चिटणवीस होता। करेथी व पलेथी यांच्यावर यहोयादाचा पुत्र बनाया हा होता। दाविदाचे पुत्रही राजाचे मंत्री होते।